श्रेष्ठ सर्ग गंगा उतरून पलीकडे गमन आणि भरद्वाज व वाल्मिकी यांची भेट। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यावेळी झोपलेल्या श्रीरामांना पाहून गुहाचे डोळे अश्रूने भरून आले। तो विनयाने लक्ष्मणाला म्हणाला, बंधू लक्ष्मणा, पहा ना, जे रघुनाथ पूर्वी आपल्या उत्तम महालातील उत्तम प्रकारे शृंगारलेल्या सोन्याच्या पलंगावर सीतेसह झोपत होते, तेच श्रीराम आज सीतेसह कुशळ आणि पानाने बनवलेल्या पथारीवर झोपले। ब्रह्मदेवाने या श्रीरामांच्या दुःखाचे कारण कैकेयीला बनवले। मंथरीच्या बुद्धीवर विश्वास ठेवून कैकेयीने पापकर्म केले। ते ऐकून लक्ष्मण म्हणाला, मित्रा, माझे वचन ऐक। एखाद्याच्या दुःखाचे कारण अथवा एखाद्याच्या सुखाचे कारण दुसरा कोण असणार? अर्थात दुसरा कोणी कारणच होऊ शकत नाही, तर माणसाने स्वतःच पूर्वी केलेले कर्मच त्याच्या सुखदुःखाचे कारण बनते। माणसाला सुख आणि दुःख देणारा अन्य कोणीही नाही। दुसरा कोणी सुखदुःख देतो असे समजणे ही चुकीची समजूत आहे। मी करतो हा माणसाचा फुकटचा अभिमान आहे, कारण लोक हे स्वतःच्या कर्माच्या दोरीने बांधलेले असतात। स्वतःच नाना प्रकारचे कर्मे करणारा मनुष्य हा आपल्याच भावनेप्रमाणे सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, द्वेष, मध्यस्थ, बांधव इत्यादी वेगवेगळ्या कल्पना करीत राहतो। स्वतःच्या प्रारब्धानुसार माणसाने जे सुख अथवा दुःख जसे येईल तसे ते भोगून स्वस्थ मनाने राहावे। आपण भोगांच्या प्राप्तीची इच्छा करू नये, भोग येऊ नयेत अशी इच्छाही नाही। माझ्याकडे भोग येऊत अथवा न येऊत असे मानून माणसाने भोगांच्या अधीन होऊ नये। ज्या स्थळी आणि ज्या काळी ज्या योगाने ज्या कोणी जे शुभ किंवा अशुभ कर्म केले असेल ते त्याला येथेच भोगावे लागते, त्यापेक्षा वेगळे असे अन्य काहीही घडणार नाही। म्हणून शुभ अथवा अशुभ फळाची प्राप्ती झाली असता हर्ष किंवा विषाद मानू नये, कारण विधात्याने जे काही ठरवलेलं असेल ते देव किंवा असुर यांनाही चुकवणे शक्य नाही। माणूस हा नेहमी सुख अथवा दुःख याने घेरलेला असतो, कारण शरीर हे पुण्य आणि पाप यांच्यामुळे उत्पन्न होते, म्हणून सुखदुःखाने युक्त असते। सुखानंतर दुःख येते आणि दुःखानंतर सुख येते, ही दोन्ही दिवस रात्रीप्रमाणे प्राण्यांना टाळता येणार नाहीत। सुखामध्ये दुःख असते आणि दुःखामध्ये सुख असते, हे दोन्ही पाणी आणि चिखल यांच्या प्रमाणे एकमेकात मिसळून गेलेले असतात असे म्हटले जाते। म्हणून सर्व काही माया आहे या भावनेने विद्वान लोक इष्ट अथवा अनिष्ट यांची प्राप्ती झाली असताना धीर धरून आनंदितही होत नाहीत आणि मोहितही होत नाहीत। याप्रमाणे गुह आणि लक्ष्मण हे संभाषण करीत असताना आकाश उजळून गेले, पाण्याने आचमन करून रामचंद्राने प्रातःकाळचे संध्या वंदनादी उरकले। मग श्रीराम गुहाला म्हणाले, मित्रा, माझ्यासाठी एक चांगली बळकट नाव त्वरित घेऊन ये। श्रीरामांचे हे वचन ऐकल्यावर निशाचराने गुहाने स्वतःच एक चांगली अशी बळकट नाव आणली। मग तो श्रीरामांना म्हणाला, स्वामी, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह आपण नौके चढावे। माझ्या नातलगांसह मी स्वतःच काळजीपूर्वक ही नाव चालवीन। ठीक आहे, असे म्हणून रामाने प्रथम शुभलक्ष्मणे सीतेला नौके चढवले। नंतर गुहाच्या हातांचा आधार घेऊन भगवान राम स्वतः नावेत चढले। त्यानंतर आयुधे इत्यादी नावेत चढवून लक्ष्मण सुद्धा नावेत बसला। आपल्या ज्ञातीबांधवासह गुहाने स्वतःच ती नाव चालवली। ज्यावेळी ती नाव गंगेच्या मध्यभागी पोहोचली तेव्हा जानकीने गंगेची प्रार्थना केली, हे देवी गंगे, तुला नमस्कार असो। वनवासातून परत आल्यावर राम आणि लक्ष्मण यांच्यासह मी तुझी पूजा करीन। त्यानंतर ते सावकाशपणे गंगा नदी पार करून पलीकडच्या तीरावर पोहोचले। त्यानंतर गुह श्री रघुनाथांना म्हणाला, हे राजेंद्रा, मी सुद्धा तुमच्याबरोबर येईन, मला अशी तशी अनुज्ञा द्या, नाहीतर मी प्राणांचा त्याग करेन। निषादराज गुहाचे वचन ऐकल्यावर श्री रामचंद्र त्याला म्हणाले, दंडकारण्य 14 वर्षे राहिल्यावर मी पुन्हा येथे परत येईन। मी जे काही बोलतो ते सत्यच असते, रामाचे भाषण कधीच खोटे नसते, असे बोलून आणि त्या भक्ताला आलिंगन देऊन पुन्हा पुन्हा धीर दिला आणि मग रामाने गुहाला परत पाठवून दिले। तेव्हा मोठ्या कष्टाने तो सुद्धा आपल्या घरी परत गेला। त्यानंतर जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह श्री रामचंद्र हे भरद्वाज मुनींच्या आश्रमस्थानी येऊन बाहेरच उभे राहिले। तेथे एका बटूला पाहून श्री रामचंद्र म्हणाले, अरे बटू, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह दशरथ पुत्र राम आश्रमाच्या वनाच्या बाहेर उभा आहे असे मुनीजवळ जाऊन तू सांग। रघुनाथांचे ते वचन ऐकल्यावर तो बटू त्वरित गेला आणि मुनींच्या चरणी लोटांगण घालून म्हणाला, अहो भगवन, आपली पत्नी आणि धाकटा भाऊ यांच्यासह आलेल्या देवतुल्य श्रीमान रामाने मला सांगितले आहे की भरद्वाज मुनींना योग्य रीतीने मी आल्याचे कळव. ते वचन ऐकून मुनीश्वर भरद्वाज थट दिशे उठले आणि अर्घ्य पादळ घेऊन रामांच्या जवळ आले. श्री रामाना पाहिल्यावर त्यांनी लक्ष्मणासह त्यांची यथाविधी पूजा केली आणि म्हटले, हे कमलनयन रामा या, हे रघुनंदना तुमच्या चरण धुळीने मी ही माझी पर्णशाळा तुम्ही पवित्र करा. असे बोलून सीतेसह त्या दोघा रघुकुमारांना त्याने आपल्या कोटीत आणले. त्यानंतर भक्तीने पुन्हा त्यांची पूजा करून त्यांनी त्यांचा उत्तम आदर सत्कार केला आणि ते म्हणाले, अहो रामा, तुमची भेट झाल्याने आज माझी तपश्चर्या सफल झाली. हे रघुनंदना रामा, तुमचा जो काही भूतकालीन आणि भविष्यकालीन वृत्तांत आहे तो सर्व मला ज्ञात आहे आणि मी हेही जाणतो की तुम्ही साक्षात परमात्मा आहात. कार्याच्या सिद्धीसाठी तुम्ही मायेने मनुष्याचे रूप धारण केले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे ज्या कारणासाठी तुम्ही अवतार घेतला आहे, ज्यासाठी तुम्हाला वनवास पत्करावा लागला आहे आणि यानंतर तुम्ही जे काही करणार आहात ते सर्व तुमची उपासना केल्यामुळे निर्माण झालेल्या ज्ञानदृष्टीने मला कळले आहे. हे रघुश्रेष्ठा, यापेक्षा अधिक मी तुम्हाला काय सांगू. मी कृतार्थ झालो आहे कारण प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या साक्षात पुरुषोत्तम अशा तुम्हाला ककुत्स्य नंदनाला मी पाहत आहे. त्यानंतर सीता आणि लक्ष्मण यांचेसह श्री रामचंद्राने त्यांना प्रणाम केला. ते त्यांना म्हणाले, हे ब्रह्मन, आम्हा क्षत्रिय बांधवावर तुम्ही कृपा करावी. अशा प्रकारे एकमेकांशी बोलून झाल्यावर श्रीराम मुनींच्या जवळ राहिले. सर्वजण सकाळी उठले. मग मुनिकुमारांनी तयार केलेल्या होडीत बसून यमुना नदी ओलांडून मुनीने दाखवलेल्या मार्गाने रघुनाथ चित्रकूट पर्वताकडे गेले. तेथे वाल्मिकी मुनींचा आश्रम होता. तो ऋषी समूहाने भरलेला, नाना प्रकारच्या वन्य पशूंनी आणि पक्षांनी गजबजलेला आणि नेहमी फुलाने आणि फळांनी बहरलेला होता. त्या वाल्मिकींच्या आश्रमात गेल्यावर रामाने तेथे बसलेल्या मुनिश्रेष्ठ वाल्मिकींना पाहिले आणि लक्ष्मण आणि सीता यासह श्रीरामचंद्राने मस्तक नमून वाल्मिकींना प्रणाम केला. तेव्हा सुंदर कमळाप्रमाणे नेत्र असणारे, मदनाप्रमाणे रूप असणारे, जटारूपी मुकुटाने विभूषित, सर्व लोकांमध्ये सुंदर लक्ष्मीचे पती आणि जानकी लक्ष्मण यांच्याबरोबर असलेल्या रामचंद्र यांना वाल्मिकीने पाहिले. त्यांना पाहताच वाल्मिकी लगबगीने उठून उभे राहिले. विस्मयाने त्यांच्या डोळ्याच्या पापण्या हलविण्याच्या झाल्या आणि आनंदाश्रूने डोळे भरलेल्या स्थितीत त्याने परमानंद स्वरूप श्रीरामांना आलिंगन दिले. सर्व जगाला पूज्य अशा भगवान रामांची अर्घ्य इत्यादी आदरपूर्वक भक्तीने पूजा करून व त्यांना मधुर फळे आणि मुळे यांचे भोजन देऊन वाल्मिकीने वात्सल्य भावनेने त्यांचा सत्कार केला. त्यानंतर अतिशय नम्रतापूर्वक हात जोडून रघुनाथ वाल्मिकींना म्हणाले, पित्याची आज्ञा मान्य करून आम्ही दंड करण्यात आलो आहोत. जर आपणास सर्व काही माहीत आहे तर याचे कारण मी काय सांगणार. तेव्हा आता सुखाने राहण्यासाठी योग्य असेल ते स्थान आपण मला सांगा, म्हणजे त्याचवेळी सीतेसह मी काही काळ व्यतीत करीन. रघुनाथाने असे म्हटल्यावर मुनिवर स्मितपूर्वक बोले, हे श्रीराम, तुम्ही सर्व लोकांचे एकमात्र उत्तम निवासस्थान आहात आणि सर्व भूते ही सुद्धा तुमच्या निवासाचे स्थान आहे. अशा प्रकारे हे रघुनंदना, मी तुमचे सर्वसामान्य असे निवासस्थान सांगितले, परंतु सीतेसह राहण्यासाठी विशिष्ट असे निवासस्थान विचारले आहे. म्हणून हे रघुश्रेष्ठा, तुमच्यासाठी जे निश्चित स्थान आहे ते मी सांगतो. जे शांत आहेत, जे समदृष्टी आहेत, जे सर्व प्राण्यांच्या बाबतीत द्वेषरहित आहेत आणि जे नित्य तुमचेच भजन करतात, त्यांचे हृदय हेच तुमचे मुख्य निवासस्थान आहे. हे रामा, धर्म आणि अधर्म यांचा त्याग करून जो निरंतर तुमचेच भजन करतो त्याचे हृदय हे सीतेसहित तुम्हाला राहण्यास सुखकारक मंदिर आहे. जो तुमच्या नामाच्या मंत्राचा जप करतो आणि जो तुम्हाला शरण आला आहे आणि जो द्वंद्व रहित आहे आणि निष्प्रुळ आहे त्याचे हृदय हे तुमच्यासाठी सुंदर मंदिर आहे. जे अहंकार रहित व शांत आहेत, जे राग आणि द्वेष यांनी रहित आहेत आणि ज्यांना माती, दगड किंवा सोने एकसारखेच वाटतात, त्यांचे हृदय हे तुमच्यासाठी राहण्याचे घर आहे. ज्याने आपले मन आणि बुद्धी हे तुमच्या ठिकाणी लावले आहे, जो सदा संतुष्ट असतो, जो आपली सर्व कर्मे तुम्हाला अर्पण करतो, त्याचे मन हेच तुम्हाला राहण्यास शुभ गृह आहे. जसे जरी अप्रिय गोष्ट प्राप्त झाली तरी जो तिचा द्वेष करीत नाही आणि जो प्रिय गोष्ट मिळाल्यावरही आनंदित होत नाही, तसेच हे संपूर्ण जग माया आहे असा निश्चय करून जो नेहमी तुम्हाला भसतो त्याचे मन हेच तुम्हाला राहण्यास योग्य घर आहे। अस्तित्व जन्म वाढ बदल क्षीणत्व आणि नाश हे वस्तूचे सहा विकार जो देहाच्या ठिकाणी म्हणजेच देहात आहेत असे पाहतो ते आत्म्याच्या ठाई नाहीत असे जो जाणतो, तसेच तहान भूक सुख दुःख भय हे सर्व प्राण आणि बुद्धी यांचे परिणाम आहेत असे जो जाणतो आणि जो स्वतः सांसारिक धर्मापासून संपूर्णपणे मुक्त आहे त्याचे मन हे तुमचे राहण्यासाठीचे घर आहे। चित घन सत्य स्वरूप अनंत एकमेव अद्वितीय लय परहित सर्व व्यापक आणि आपलेसे करण्याजोगे अशा तुम्हा परमेश्वराला जे सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असले आहेत असे पाहतात त्यांच्या हृदय कमळात हे रामा तुम्ही सीतेसह निवास करा। निरंतर अभ्यास केल्याने ज्याने आपले चित्त तुमच्यामध्ये स्थिर केले आहे, जे तुमच्या चरणसेवेत पूर्णपणे रत आहेत, तुमच्या नामाच्या संकीर्तनाने त्यांचे पाप नष्ट होऊन गेले आहे, त्यांच्या हृदय कमळात हे रामा सीतेसह तुमचे निवासस्थान आहे। ज्याच्या प्रभावामुळे हे रामा मी ब्रह्मर्षी पद प्राप्त करून घेतले या तुमच्या नामाचा महिमा कोण व कसा वर्णन करू शकेल। फार पूर्वी मी किरात लोकामध्ये राहत होतो व त्या किरातकडूनच मी वाढविला गेलो। मी नेहमी शूद्रांच्या आचारातच रत होतो, माझे द्विजत्व हे केवळ जन्मानेच होते। इंद्रियावर नियंत्रण नसणाऱ्या अशा मला एका शूद्र स्त्रीपासून पुष्कळ पुत्र उत्पन्न झाले होते। त्यावेळी चोरांच्या संगतीत राहिल्याने मी पूर्वी स्वतःही चोर बनलो होतो। जीवांचा अंत करणाऱ्या यमाप्रमाणे असणारा मी नेहमी धनुष्यबाण जवळ बाळगीत असे। अग्नि आणि सूर्याप्रमाणे तेज असणारे आणि प्रकाशमान असणारे असे साक्षात सप्त ऋषी एकदा मला मोठ्या घोर वनात दिसले। त्यांच्या जवळची वस्त्रे इत्यादी सर्व सामग्री हिरावून घेण्याच्या लोभामुळे मी त्यांच्या मागे धावलो आणि थांबा थांबा असे ओरडलो। तेव्हा मला पाहून मुनीने विचारले, अरे अधमद्विजा तू येथे का आलायस? तेव्हा मी त्यांना म्हटले, हे मुनी श्रेष्ठान, मला पुष्कळ पुत्र पत्नी इत्यादी आहेत, ते भुकलेले आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडून काहीतरी लुबाडून घेण्यास मी आलो आहे। त्या पुत्र इत्यादींचे पालन पोषण करण्यासाठी मी पर्वतावर आणि अरण्यात फिरत असतो। तेव्हा ते मला निर्भयपणे म्हणाले, तू तुझ्या कुटुंबाकडे जा आणि प्रत्येकाला वेगवेगळे विचार की दररोज मी जो पापाचा संचय करतो त्याचा काही भाग तुम्ही घेणार आहात की नाही, तू परत येईपर्यंत आम्ही निश्चितपणे येथेच थांबू। ठीक आहे असे म्हणून मी घरी गेलो आणि मुनीने जे सांगितले होते ते मी माझे पुत्र पत्नी इत्यादींना विचारले। तेव्हा हे रघुत्तमा ते मला म्हणाले, ते सर्व पाप तुम्हीच भोगा, धनाचे फळ मात्र आम्ही भोगू। ते ऐकून मला वैराग्य आले आणि मग मी विचार करीत करुणेने मन पूर्ण भरलेले मुनी जेथे उभे होते तेथे पुन्हा परत आलो। त्यावेळी त्या मुनींच्या दर्शनानेच माझे अंतःकरण शुद्ध झाले। मी धनुष्य इत्यादी फेकून दिले आणि त्या मुनींपुढे साष्टांग नमस्कार घातला। मी त्यांना म्हणालो, हे मुनी श्रेष्ठानो, नरकरूप सागराकडे जाणाऱ्या माझे रक्षण करा। तेव्हा त्यांच्या पुढे पडलेल्या मला ते श्रेष्ठ मुनी म्हणाले, उठ उठ, तुझे कल्याण हो, तुझा सत्समागम सफल झाला आहे। आम्ही तुला थोडासा उपदेश देतो, त्यामुळे तू कर्माच्या बंधनातून मुक्त होशील। त्यानंतर त्यांनी परस्परामध्ये विचार करून म्हटले, हा अधम ब्राह्मण दुराचारी असल्यामुळे सज्जनाने याची उपेक्षाच केली आहे, पण तो आपणास शरण आला आहे म्हणून त्याला मोक्ष मार्गाचा उपदेश करून त्याचे अवश्य रक्षण करावेच पावे। असे बोलून हे रामा तुमच्या नावातील अक्षरे उलटी करून ते मला म्हणाले, येथेच राहून तू एकाग्र चित्ताने मरा असं सतत जप कर। आम्ही पुन्हा परत येईपर्यंत तू आम्ही सांगितलेल्या नावाचा सतत जप कर असे सांगून दिव्य दर्शन असणारे ते सर्व मुनी तेथून निघून गेले। त्यावेळी त्याने ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणे मी सरळ भावाने करीत राहिलो। अशा प्रकारे एकाग्र मनाने जप करता करता मी बाह्य जग विसरून गेलो। अशा प्रकारे पुष्कळ काळ व्यतीत झाला असता सर्व संघाने रहित आणि निश्चल स्वरूपात राहिल्यामुळे माझ्या अंगावर एक वारूळ तयार झाले। त्यानंतर 1000 युगांच्या शेवटी ते ऋषी पुन्हा तेथे परत आले। ते मला म्हणाले, तू वारुळातून बाहेर ये। ते शब्द ऐकून मी झट दिशी उठून उभा राहिलो। ज्याप्रमाणे धुक्यातून सूर्य बाहेर येतो त्याप्रमाणे मी त्या वारव्यातून बाहेर आलो तेव्हा ते मुनी मला म्हणाले, हे मुनीवर तू वाल्मिकी आहेस, आता तू वारव्यातून जन्मला आहेस म्हणून हा तुझा दुसरा जन्म झालाय. असे सांगून हे रघुकुल श्रेष्ठा ते मुनी दिव्य लोके गेले. श्रीरामा, तुमच्या नामाच्या सामर्थ्याने मी असा झालो आहे. लक्ष्मण आणि सीता यांच्यासह कमलपत्राप्रमाणे नयन असणाऱ्या अशा श्रीरामा तुम्हाला मी आज साक्षात पाहत आहे. मी निश्चितपणे मुक्त झालो यात संशय नाही. हे श्रीरामा, तुमचे मंगल हो. या तुम्ही मी तुम्हाला राहण्यास योग्य असे स्थळ दाखवतो. असे बोलून शिष्याबरोबर ते श्रीमान मुनिवर लक्ष्मणाला तसेच राम आणि सीतेला बरोबर घेऊन पर्वत आणि गंगा नदी यांच्यामधील प्रदेशात गेले. ते स्थान त्यांनी रामांना दाखवले. मग सर्व जगाचे निवासस्थान असलेल्या रामाने तेथे एक अतिशय विस्तीर्ण पर्णशाळा तसेच एक पूर्व पश्चिम आणि एक दक्षिणोत्तर अशी दोन सुंदर घरे तयार करून घेतली. जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह देवसदृश असणारे राम तेथे त्या उत्तम भवनात राहू लागले. देवांतराजा इंद्र ज्याप्रमाणे देव आणि शचीसह स्वर्गात आनंदाने राहतो त्याप्रमाणे वाल्मिकीकडून योग चांगल्या प्रकारे सन्मानित झालेले श्रीराम हे सीता आणि लक्ष्मण यांच्यासमवेत आणि मुनिश्रेष्ठांसह तेथे आनंदाने राहू लागले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे अयोध्याकांडे षष्ठ सर्ग समाप्त.